ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखिका मनाली काळे भाग 8 26/11 नायक 26/11 मुंबईच्या हल्ल्यात अनेक शूर धाडसी ऑफिसर्सनं त्यांचे प्राण गमावले। आज आपण हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, सदानंद दाते, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम उंबळे यांची नावे जाणतो, यांचे चेहरे ओळखतो। आज आपण यांच्या कथा कहाण्या वाचतो, ऐकतो, त्यांच्याबद्दल लिहिलं जातं। हे सगळे तर महानायक होतेच, मात्र 26/11 हल्ल्यात असेही काही ऑफिसर्स, पोलीस इन्स्पेक्टर्स, कॉन्स्टेबल्स शहीद झाले होते, ज्यांची नावे जनमानसात फार माहीत नसतील, त्यांच्यावर कथा लिहिल्या गेल्या नसतील कदाचित, किंवा त्यांना मरणोत्तर फार प्रसिद्धी मिळाली नसेल। पण म्हणून त्यांचा पराक्रम तसुभरही कमी होत नाही। उलट ही आपल्यासाठी खेदाची गोष्ट आहे की ह्यांची नावे देखील आपल्याला माहीत असायला हवी, ह्यांच्या आयुष्याची गाथा देखील आपण जाणून घ्यायला हवी। आजच्या ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत अशाच अनेक पोलीस ऑफिसर्स, कॉन्स्टेबल्स बद्दल, ज्यांच्या कहाण्या देखील तितक्याच हृदयदावक आहेत आणि तितक्याच प्रेरणादायी आहेत। शशांक चंद्रसेन शिंदे हे एक पोलीस इन्स्पेक्टर होते। 26/11 रात्री ते ऑन ड्युटी होते। छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवर जेव्हा आतंकवाद्यांचा हल्ला झाला आहे हे कळलं तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे घटनास्थळी पोहोचले। आतंकवादी अंधाधुंद गोळीबार करत होते, दिसेल त्याला ठार मारत होते। अशा वेळी त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यासोबतच गरजेचं होतं तिथे अडकलेल्या निरपराध माणसांना सही सलामत बाहेर काढणं। शशांक शिंदे यांनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली आणि ते अडकलेल्या लोकांना एक एक करून तिथून बाहेर काढू लागले। त्यांची ही हालचाल आतंकवाद्यांच्या लक्षात येताच त्यांनी AK-47 शिंदे यांच्यावर रोखली आणि गोळी झाडली। शिंदे गोळी लागून खाली पडले आणि त्यांनी प्राण सोडला। मात्र जाता जाता त्यांनी अनेक निरपराध माणसांचे प्राण वाचवले होते। अंबादास रामचंद्र पवार हा मूळ साताऱ्याचा, मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला होता। 26/11 रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात आतंकवाद्यांची गोळी लागून जागीच ठार झाला, मात्र शेवटपर्यंत त्यानं शर्थीनं प्रतिहल्ला केला। बापूराव साहेबराव दुर्गुडे हे मूळचे भिडाची वाडी इथून मुंबईत आले होते, पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते। आतंकवादी हल्ल्यात यांनी देखील त्यांच्या प्राणाची आहुती दिली होती। योगेश शिवाजी पाटील धुळ्यावरून आला होता, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस खात्यात रुजू झाला होता। CST रेल्वे स्टेशनवर ह्यानं देखील आतंकवाद्यांचा सामना करत प्राण सोडले। प्रकाश पांडुरंग मोरे हे रत्नागिरीवरून आलेले पोलीस सब इन्स्पेक्टर होते, त्या काळ रात्री ह्यांनी देखील प्राणपणाला लावून झुंज दिली। बाळासाहेब चंद्रकांत भोसले हे ASI होते, मूळचे हे साताऱ्याचे। जयवंत हनुमान पाटील हे देखील साताऱ्याचे। अरुण रघुनाथ चित्ते हे पोलीस खात्यात ड्रायव्हर म्हणून काम करत होते। 26/11 रात्री घरातून बाहेर पडण्याआधी त्यांनी त्यांच्या बायकोला 1,000 रुपये दिले होते। चित्ते ह्यांच्या मोठ्या मुलीचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता आणि त्यांची तयारी करण्यासाठी त्यांनी ती रक्कम पत्नीला दिली होती। मात्र कामावर गेलेले चित्ते हे परत आलेच नाहीत। देशासाठी स्वतःचे प्राण देताना कुठेतरी मनात घरी वाट बघत असलेल्या मुलीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून झळकून गेला असेलच ना। विजय खांडेकर हे पोलीस कॉन्स्टेबल होते, ह्यांनी देखील त्याच रात्री त्यांचे प्राण गमावले। पोलीस खात्यातून मिळालेली ही नावे आहेत, मात्र आपल्यासाठी ही फक्त नावे आहेत। हे केवळ चेहरे नाहीत, तर ह्या आहेत ठिणग्या, पेटून उठलेल्या सळसळत्या रक्ताच्या, निर्भय निडर अशा ठिणग्या। मरणोत्तर ह्यांना सन्मानित करण्यात आले, देशासाठी प्राण दिले म्हणून त्यांना योग्य तो पुरस्कार सन्मान देण्यात आला। मात्र ह्यांची नावे आपल्या मनातून पुसली जाता कामा नये. आपण अनेक ठिकाणी ऐकलं असेल की आपल्या सगळ्यांमध्ये एक नायक आहे, एक हिरो आहे. मात्र ह्या सर्व निडर पोलिसांनी ते त्यांच्या कामातून सिद्ध करून दाखवलंय. पोलीस खात्याची शिस्त, त्यांची शिकवण आपल्याला ह्यातून कळून येते. आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस इन्स्पेक्टर्स, सब इन्स्पेक्टर्स, कॉन्स्टेबल्स, पोलीस ड्रायव्हर्स या सगळ्यांनीच एकजुटीनं जो प्रयत्न केला होता तो ह्यातून आपल्याला दिसून येतो. प्रत्येकाचं काम वेगळं होतं, पण त्यातल्या प्रत्येक ऑफिसरनं स्वतःचा वाटा, मग तो सिंहाचा असो वा खारीचा असो, तो उचलला आणि पार पाडला. 26/11 श्रेय हे कोणा एकाचं असूच शकत नाही. ते श्रेय आहे संपूर्ण पोलीस खात्याचं, मुंबई पोलिसांचं, त्यात काम करणाऱ्या प्रत्येक इन्स्पेक्टरचं, सब इन्स्पेक्टरचं, कॉन्स्टेबलचं, ड्रायव्हरचं, आयपीएस अधिकाऱ्याचं. ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नानंच पुढे कसाबला पकडण्यात यश आलं आणि त्याला योग्य ती शिक्षा मिळू शकली. पोलिसांचं आयुष्य हे सोपं नाही आहे. त्या पगारात त्यांना दररोज खडतर प्रसंगांचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीवाची बाजी लावून लढावं लागतं. समोर उभ्या ठाकलेल्या शत्रूकडे अनेकदा जास्त ताकदीची शस्त्रे असूनही पोलिसांना त्यांचा सामना करावा लागतो. वेळेची तमा न बाळगता ड्युटीवर जेव्हाही बोलवणं येईल तेव्हा हजर राहावं लागतं. वरिष्ठांच्या ऑर्डर्स म्हणजे काळ्या दगडावरची रेष मानून त्या पाळाव्या लागतात. स्वतःच्या जवळच्या लोकांपासून दूर राहावं लागतं. त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही. आणि इतकं करूनही जनसामान्य जेव्हा काहीही चुकीचं घडलं की सर्वात आधी पोलिसांना निशाण्यावर ठेवतात. तेव्हा त्यांच्यातल्या माणसाला काय वाटत असेल? एक सामान्य नागरिक म्हणून आपण इतकं तर नक्कीच करू शकतो की ह्या पोलिसांच्या सेवेचा मान ठेवून त्यांना आपल्या परीनं जमेल तितकी मदत आणि सहकार्य करू शकतो. सदरक्षणाय, खलनिग्रणाय हे जे वचन त्यांनी घेतलं आहे त्याचा सन्मान करून, त्यांच्यावर विश्वास दाखवून आपलं कर्तव्य आपण नक्कीच करू शकतो. 26/11 रात्री ह्या सर्व पोलिसांनी आपल्या रक्षणासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. ही स्मृती आपल्या मनात कायम राहो. 26/11 मधल्या ह्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पोलिसांना आमचा सलाम.